नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी हांगा आशियातल्या सगळ्यात व्हड दूरसंचार मिडिया आनी तंत्रज्ञान कार्यक्रम आशिल्ल्या इंडिया मोबायल काँग्रेस 2025 नव्या आवृत्तीचे उक्तावण केले. हे मेळाव्यात उलयतना मोदी हांणी म्हळें की दूरसंचार क्षेत्रात देशाचे यश आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाचे बळ दर्शयता.
डिजिटल कनेक्टिविटी अब कोई प्रिविलेज या लग्जरी नहीं है, ये भारतीयों के जीवन का एक अटूट हिस्सा है. इंडस्ट्री और इन्वेस्टमेंट को बढ़ाने के माइंडसेट में भी भारत सबसे आगे दिखता है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर में हमारी सक्सेस इस बात का प्रमाण है कि सरकार डिजिटल फर्स्ट माइंडसेट से किस तरह से जुड़ी हुई है. इसलिए मैं पूरे विश्वास से कहता हूं, दिस इज द बेस्ट टाइम टू इन्वेस्ट, इनोवेट एंड मेक इन इंडिया.
एकेकाळार 2G अडचणींचो फुडो करपी देशाक आता लागी लागी प्रत्येक जिल्ह्यात 5G कवरेज आसा अशें मोदी हांणी म्हळें.
अपना मेड इन इंडिया 4G स्टैक लॉन्च किया है. ये देश की बड़ी स्वदेशी उपलब्धि है. अब भारत दुनिया के उन 5 देशों के लिस्ट में आ गया है जिनके पास ये सामर्थ्य. इंडिजिनियस 4G एंड 5G स्टैक के जरिए हम न केवल सीमलेस कनेक्टिविटी को सुनिश्चित कर पाएंगे बल्कि देशवासियों को तेज इंटरनेट और रिलायबल सर्विसेज भी दे पाएंगे.
ह्यावर उलयतना दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी म्हळें की भारत आता जगाचो डिजिटल ध्वजवाहक जाला. देशाची दूरसंचार क्रांती 4Dचेर आधारित आसा. लोकशाय, लोकसंख्याशास्त्र, डिजिटल पैली आनी वितरण अशें तांणी म्हळें.
AI and electronics and IoT. We're also having this year, Prime Minister sir, an unusual World Cup, Startup World Cup 2025, India edition, where 550 companies will vie with 300 venture capitalists and private equities for finance. 15 of these companies will be chosen and sent to the International World Cup competition.
गृहमंत्री अमित शाह हांणी आयज चवथे शीख गुरू गुरू रामदासांच्या प्रकाश पर्वा निमित्त देशवासियांक शुभेच्छा दिल्यो. धर्म, संस्कृती आनी मानवतेक समर्पित गुरू रामदासांची जीण आनी तत्वज्ञान सगळ्यां खातीर अनुकरणीय आशिल्ल्याचे मंत्र्यान म्हळा. एका वरात कागाळींचे जलद निवारण जावचे हे खातीर वेंचणूक आयोगान बिहारात 824 फ्लाईंग स्क्वॉड्स तैनात केल्यात. 1950 ह्या कॉल सेंटर क्रमांका सयत कागाळ देखरेख प्रणाली स्थापन केल्या, जातून जनता वा राजकीय पक्ष कागाळी दाखल करपाक शकतात. आयोगान आज बिहार वेंचणुकां खातीर आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणान अंमलबजावणी करपाचे निर्देश जारी केल्यात. राजौरी जिल्ह्यात धार साखरी गावात काल पुलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकी उपरांत दहशतवाद विरोधी मोहीम अजूनही सुरू असा. अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाण दहशतवादी आणि सुरक्षा दळांमध्ये झालेल्या फारपेटीत कसलीच जीवितहानी झाल्याची खबर ना. संशयित व्यक्तींच्या हालचालींची माहिती मिळाल्याउपरांत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली त्यांना ही फारपेट झाली. कॅनडाची परराष्ट्र मंत्री अनिता आनंद फुडल्या सप्तकात भारत दौऱ्यार येतली. हो तांचो पहिलो अधिकृत दौरो आसा. भारत आणि कॅनडा मधले द्विपक्षीय संबंध परत स्थापित करपाक सुरू आशिल्ल्या प्रयत्ना वेळार हो दौरो जाता. फाटल्या महिन्यात न्यूयॉर्कात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वेळार परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर तांचे कॅनेडियन समपदस्थांक मेळिले. आयज दनपारच्या वेव्हारात बेंचमार्क देशांतर्गत शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक सकारात्मक झाले आणि किरकोळ वाढ झाली. निमणो अहवाल आयलो तेन्ना सेन्सेक्स 93 अंकांनी वाढून 82,000 विसाचेर पावलो आणि निफ्टी 9 अंकांनी मातसो वाढून 25,117 पावलो. आंध्र प्रदेशातल्या कोनासीमा जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुःख उक्तायला. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी जखमी लोकांक बेगीन बरे जावपाची प्रार्थना केल्या. या कठीण काळात आपले विचार पिडीत आणि त्यांच्या कुटुंबियांकडे नसात असे त्यांनी म्हणा. गोयातल्या मुखेल फुटबॉल क्लबामधी आसपापी चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबाची CEO वालंक आलेमाव हांची फिफाच्या संवसारीक बायला फुटबॉल उदरगत समितीची वांगडी म्हणून नेमणूक झाल्या. आकाशवाणी पणजी केंद्रचो खबरा विभाग खबरा वाचका खातीर अर्ज मागयता. अर्ज धाडपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या पणजी खबरा विभागाकडेन संपर्क साधचो. भारतीय हवामान खात्यान आज ईशान्येकडची राज्या मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा हांगा घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.